व्हॉइस विला स्टुडिओ प्रस्तुत करीत आहे. सीपीएन बिराड महाविद्यालय नागपूर द्वारा प्रकाशित नवप्रवर्तक उद्योजकांची यशोगाथा, लेखिका डॉक्टर मेधा कानेटकर यांचं हे पुस्तक त्यांच्याच आवाजात.
उद्यमशील महिला ललिता पुराणिक. आयुष्य केव्हा कोणतं वळण घेईल आणि माणसाला कोणत्या वेळी काय करावं लागेल याचा काही नेम नसतो. आयुष्याच्या अशाच वेगवेगळ्या वळणावर वेगवेगळ्या वाटेनं गेलेल्या ललिता पुराणिक यांच्या आयुष्याचा आणि उद्यमशीलतेचा हा प्रवास आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर सारख्या छोट्या गावात जन्म आणि तिथेच पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर नागपूरला येण्याचा व नागपूरलाच स्थायिक होण्याचा योग त्यांना आला. सुरुवातीला नागपूर अगदीच अनोळखी वाटायचं, कारण मेहकरला मोकळ्या वातावरणाची सवय होती. शिवाय वडील तिथंच मेहकर एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेजमध्ये प्राध्यापक असल्यानं घरातलं वातावरण पूर्णपणे शैक्षणिक आणि मोकळं होतो. नागपूरला आल्यावर 1974 ला त्यांनी अर्थशास्त्र विषयात एमए केलं. त्यानंतर मराठी विषयात एमए करून 1984 ला मराठीतच एमफिल ची पदवी प्राप्त केली. तोपर्यंत मुलींनीही नोकरी करायची असते, कारण हे शहर आहे आणि आर्थिक स्वावलंबन हे गरजेचं असतं एवढं या शहरानं त्यांना शिकवलं होतं, पण नोकरी कोणती करावी हे समजत नव्हतं. एक दिवस एका अलाहाबादच्या प्रकाशन संस्थेच्या नागपूर शाखेत त्यांना अकाउंटंटचं काम मिळालं 250 रुपये महिन्याने. याच ठिकाणी त्यांच्या भविष्याचा आलेख लिहिला जात होता. 1992 पर्यंत म्हणजे तब्बल 12 वर्ष त्यांनी या संस्थेत काम केलं. पगार 250 वरून 1500 वर गेला होता. हे काम करतानाच आकाशवाणीवर वृत्त निवेदिकेच्या कामाचाही काही दिवस अनुभव त्यांना घेता आला. त्यांना हा पगार पॉकेट मनी वाटायचा, कारण वडील आणि भाऊ दोघेही कमावते होते. मात्र अचानक 1990 साली वडिलांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झालं. त्या दरम्यान त्यांना आयुष्याला वेगळं वळण मिळालं. भावाची परगावी बदली देखील झाली. तो धक्का सहन होणं कठीण होतं. त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय आधीच घेतला होता. आता त्या आणि त्यांच्या आई असा प्रपंच त्यांना चालवायचा होता. पैशाचं महत्व तीव्रतेने जाणवू लागलं. अशातच प्राध्यापक पदाला लागणारी पात्रता पूर्ण असल्यामुळे नागपूरच्याच एका महाविद्यालयात मराठीच्या प्राध्यापकाची नोकरी त्यांना मिळाली. घरातलं शैक्षणिक वातावरण, मोठी बहीण व भाऊ, मोठ्या चांगल्या पगारावर व चांगल्या नोकरीवर असं असल्याने महाविद्यालयातील नोकरी त्यांना चांगली वाटली. पण वर्षभर काम करून पे स्लिप वर फक्त सह्याच केल्या गेल्या. हातात मात्र एकही रुपया मिळाला नाही आणि त्यामुळे त्यांना नैराश्य आलं. वडिलांच्या निधनानंतर आईची प्रकृती ढासळतच चालली होती. त्यात आईला पार्किन्सन झालेला. घरात लक्ष घालणं आणि शिवाय अर्थार्जन करणं ही तारेवरची कसरत त्यांना करावी लागत होती. नोकरीत सुट्ट्या मिळणं मुश्किल होतं. मग त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. त्यांच्या कामामुळे आणि त्यांच्या मेहनतीने वाढलेल्या व्यवसायाला मालकांनी 50% भागीदारी देऊ केली, पण ते काही शक्य नसल्याने त्यांनी नोकरी सोडली. 2 वर्ष नैराश्यत असेच गेले. अशातच 12वीच्या पुस्तकांचे महाराष्ट्र बोर्डाचे नवीन अभ्यासक्रम आले. त्यासाठी ती एक संधी समजून घरच्यांनी, विशेषतः मोठ्या बहिणीने, त्यांना मोठा नैतिक व आर्थिक असा दोन्ही स्वरूपाचा आधार दिला. कारण व्यवसाय करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केले. 1 लाख रुपयांच्या मदतीवर अनभिज्ञ अशा पुस्तक प्रकाशनाच्या व्यवसायात त्यांनी पाऊल टाकले. त्यावेळी त्यांना पुस्तकांची फक्त विक्री माहित होती, पण प्रकाशनाची अ आ ई देखील माहित नव्हती. प्रकाशनाच्या ठिकाणी नोकरी केली असल्यानं काही प्राध्यापकांची त्यांची चांगली ओळख होती. हीच एकमेव जमेची बाजू होती. परंतु नागपुरातील मोठ्या प्रकाशकांसमोर त्यांना पहिल्या वर्षी व्यवसायात उभे राहता आले नाही आणि पहिल्याच वर्षी 1 लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला. पुन्हा नैराश्य पाठीशी उभे ठाकले. मात्र मोठ्या बहिणी भावांचा भक्कम आदान असल्याने त्यांनी पदवी परीक्षेची पुस्तके प्रकाशित करायचं ठरवलं. डॉक्टर सुमनताई वैद्य आणि शांताताई कोठेकर नागपुरातील प्रतिथयश लेखिकांनी त्यांना आधुनिक भारताचा इतिहास या पुस्तकाचं हस्तलिखित दिलं आणि ललिता पुराणिक यांचं भाग्य उदयाला आलं. तू फक्त निर्दोष आणि चांगल्या प्रकारची छपाई याकडे लक्ष दे, बाकी आमच्या मानधनाचा विचार देखील मनात आणू नकोस. एक स्त्री स्वतःच्या पायावर पुस्तक प्रकाशनाच्या क्षेत्रात खंबीरपणे उभी राहिलेली आम्हाला बघायची आहे. हे या लेखिकांचे 20 वर्षांपूर्वींचे शब्द आजही त्यांच्या मनात घर करून बसले आहेत. या दोन व्यक्तींनी त्यांना पुस्तक छपाई कशी असावी याचे धडे दिले. अशा नामवंत लेखकांचे आशीर्वाद हीच प्रकाशनाची फार मोठी ठेव त्या मानतात. व्यवसाय कोणताही असो, त्यातील प्रत्येक कामाची तुम्हाला माहिती असायलाच हवी असं त्यांचं प्रामाणिक मत आहे. प्रकाशनाच्या क्षेत्रात उतरल्यावर सुरुवातीचा त्रास त्या आजही विसरल्या नाहीत. फक्त पुस्तक प्रकाशित करणं एवढाच प्रकाशनाचा अर्थ नसतो, तर पुस्तकांची विक्री हा महत्वाचा आणि फार मोठा भाग असतो. त्यासाठी सुरुवातीच्या काळात त्यांना प्रचंड मेहनत करावी लागली. बसमधून प्रवास करताना पुस्तकांच्या बॅगा ठेवायला जागा मिळाली तरी बरेचदा बसायलाही जागा मिळायची नाही. अनेकदा उभं राहून त्यांनी प्रवास केला आहे. ऑर्डर स्वतः कॉलेजला भेटी देऊन घेतले आहेत व पुन्हा परत आल्यावर पुस्तकांची बिलं तयार करणं, पार्सल बांधणं, एसटीच्या किंवा ट्रॅव्हल कंपन्यांना पार्सल नेऊन देणं ही सर्व कामं त्यांनी केली आहेत. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र त्या फिरले आहेत. आज मात्र त्या व्यवसायात स्थिरावले आहेत, पण व्यवसायाचं यश त्यांच्या अंगात आलं नाही. गगन भरारी घेऊनही पाय जमिनीवरच आहे. त्यांचे लेखक फार कमी आहेत, पण त्यांची त्या विषयाची पुस्तके मात्र अनेक आहेत. एकदा लेखक व्यवसायाशी जोडला गेला की जोडलाच जातो हा त्यांचा स्वभाव विशेष आहे. त्यांची वार्षिक उलाढाल सुरुवातीला फक्त 53,000 होती, आज ती 50 लाखांच्या घरात आहे. अनेकांनी त्यांच्याकडे शिकून स्वतःच्या प्रकाशनाचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यांच्या एका फोनवर आज सगळी कामं होत आहेत. जवळपास 400 वर पुस्तकांचं प्रकाशन त्यांच्याकडून झालं आहे. कामाचा व्याप देखील वाढला आहे. या व्यवसायात शिक्षणाला फार महत्व आहे असं त्यांचं स्पष्ट मत आहे. कारण आपल्याला अपेक्षित लिखाण तेव्हाच लेखकांकडून मिळवता येतं असं त्यांना वाटतं. व्यवसाय चांगला आहे, ज्ञानाचं क्षेत्र आहे. सर्व सुशिक्षित प्राध्यापक, प्राचार्य आणि ग्रंथपाल यांच्याशी संबंध येतो, त्यामुळे स्वतःचंही व्यक्तिमत्व फुलवता येतं. तरुण मुलांनी या व्यवसायाचा अवश्य विचार करावा असं त्यांचं म्हणणं आहे. पाठ्यपुस्तकं आणि स्पर्धा परीक्षांची पुस्तकं उत्तम प्रकारे लिहून त्यांचा नागपुरातून प्रकाशन व संपूर्ण महाराष्ट्रात विक्री करण्याचं कार्य एक महिला म्हणून त्यांनी सर्वप्रथम केलं आहे. त्या अर्थाने त्या विदर्भातील पहिल्या महिला प्रकाशक आहेत आणि समस्त स्त्री वर्गाला त्यांचा अभिमान आहे. अशा प्रकारे परिस्थितीशी झगडत, वाटेवरची काटे उचलत, स्वतःची वेगळी वाट चोखाळणाऱ्या या वीरांगनेला आमचा सादर प्रणाम.
या ऑडिओ बुकचे सर्व अधिकार लेखक आणि प्राचार्य CP&BRR महाविद्यालय यांच्या अधीन आहेत. या ऑडिओ बुकचे मिक्सिंग आणि प्रोडक्शन व्हॉइस विला स्टुडिओ द्वारे करण्यात आलं आहे.